चला तर आता पुढील नोंदीकडे वळूया. नोंदीचं नाव आहे जैव वायू अर्थात बायोगॅस. जैविक घटकांचे ऑक्सिजन विरहित पर्यावरणात विघटन करून मिळवला जाणारा वायू म्हणजे जैव वायू. जैव वायूची निर्मिती ही सूक्ष्मजीवांकडून विनॉक्सी श्वसनाद्वारे होते. ही प्रक्रिया विशिष्ट तापमानाला घडून येते. जैव वायू हा जैविक इंधनाचा एक प्रकार आहे. एका विशिष्ट आकाराच्या बंद टाकीमध्ये 35° सेल्सिअस ते 70° सेल्सिअस तापमानाला जैविक घटकांचे विनॉक्सी श्वसन घडवून आणले जाते. या टाकीत जनावरांचे शेण, मनुष्याची विष्ठा, शेतातील वाळलेला आणि ओला कचरा, कुक्कुटपालन उद्योगातील टाकाऊ पदार्थ हे एकत्र करतात. त्यांच्या विघटनामुळे जैववायू निर्माण होतो. याला गोबर गॅस व लँडफिल गॅस अशी सुद्धा नावे आहेत. मिथेन हा जैववायूतील मुख्य ज्वलनशील घटक आहे. जैववायूमध्ये मिथेन 50% ते 75%, कार्बन डायऑक्साईड 25% ते 50%, नायट्रोजन 0% ते 10%, हायड्रोजन सल्फाईड 0% ते 3%, हायड्रोजन 0% ते 1% आणि ऑक्सिजन 0% असतो. प्रति किलोग्रॅम जैववायूपासून साधारणपणे 5000 ते 5500 किलो कॅलरी उष्णता मिळू शकते. पारंपरिक इंधनांवरील ताण कमी करण्यासाठी जैववायूचा इंधन म्हणून वापर करतात. शिवाय जैविक कचऱ्याची उत्तम प्रकारे विल्हेवाट लावता येते. सुरुवातीच्या काळामध्ये जैववायूच्या निर्मितीसाठी पाळीव जनावरांच्या मलमूत्राचा वापर केला जात असे. मात्र सुधारित पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या टाकाऊ जैविक घटकांचा वापर केला जातो. जैविक कचरा नष्ट झाल्यामुळे स्वच्छता राखली जाते. शेतीतील टाकाऊ कचरा, रद्दी कागद, स्वयंपाकघरातील टाकाऊ पदार्थ, भाज्यांची, फळांची देठ किंवा टरफले, उपयोगी नसलेल्या वनस्पती, प्राण्यांचे सहज विघटन होऊ शकणारे जैविक पदार्थ, मानवी विष्ठा, धान्यावरचे तूस, गिरणीत सांडलेले पीठ हे सारे पदार्थ जैववायूच्या निर्मितीसाठी स्रोत म्हणून वापरता येतात. जैववायू मंद गतीने जळणारा असून तो स्वच्छ आणि प्रदूषणविरहित इंधन आहे. जैववायू पुनर्निर्मितीक्षम असून वेगवेगळ्या पद्धती वापरून जैववायूची गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यात यश आलं असून नैसर्गिक वायू एवढी त्याची क्षमता सुधारण्यात आली आहे. महाराष्ट्रात काही साखर कारखान्यांनी जैववायूचे मोठे मोठे प्रकल्प उभे करून आजूबाजूच्या वसाहतींना जैववायू घरगुती वापरासाठी पुरवला आहे. काही उद्योगांनी जैववायूचा वापर पाण्याची वाफ करण्यासाठी आणि त्यापासून विद्युत निर्मिती करण्यासाठी केला आहे. ही वीज स्वतःसाठी, आजूबाजूच्या उद्योगांसाठी देऊ करून ते उद्योग विजेवरील ताण कमी करीत आहेत. इतर इंधनांच्या तुलनेमध्ये जैववायूचे अनेक फायदे आहेत. जैववायूच्या आकारमानाच्या तुलनेने त्याचे औष्णिक मूल्य अधिक असते. त्याच्या निर्मितीसाठी अतिशय कमी खर्च येतो. त्याच्या निर्मिती प्रकल्पात कच्च्या मालाचे बंदिस्त जागेत विघटन होत असल्याने दुर्गंधी बाहेर पडत नाही. या इंधनाच्या जैववायू ज्वलनामुळे कोणतेही अपायकारक वायू वातावरणात मिळत नसल्याने प्रदूषण होत नाही. जैविक कचरा त्याचे विघटन न होता पडून राहिला तर त्यापासून नायट्रोजन ऑक्साईड आणि मिथेन हे वायू मुक्त होतात. या वायूंनी पर्यावरणाच्या तापमानात भर टाकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असल्यामुळे कार्बन डायऑक्साईडपेक्षा अनेक पटींनी ती क्षमता अधिक असते असं दाखवून दिलेलं आहे. म्हणून जैविक कचऱ्यापासून जैववायू तयार केला तर त्यापासून इंधनही मिळतं आणि तापमानात होऊ शकणारी संभाव्य वाढ टाळता येते. ही नोंद ज भ चौगुले यांनी लिहिली आहे.